नमस्कार. विवेकी कट्ट्याच्या अंतरीचा ज्ञानदिवा या सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत माझा एक तरुण मित्र कौस्तुभ जोशी याला. व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर कौस्तुभचा पिक्सल प्ले क्रिएटिव्ह स्टुडिओ या नावानी एक डिझाईन स्टुडिओ आहे, ज्याच्या थ्रू तो ब्रँडिंग, सोशल मीडिया प्रमोशन्स आणि ॲनिमेशन या गोष्टी प्रामुख्याने बघत असतो. त्याचबरोबर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सध्या आर्ट डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये तो सॉफ्टवेअर स्पेशालिस्ट या प्रकारचंही काम करत असतो. पण मला कौस्तुभमधल्या आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याला वाचनाची अत्यंत आवड आहे, विशेषतः इतिहास हा त्याचा अत्यंत आवडीचा विषय आहे. आणि इतका आवडीचा आहे की त्याने मध्यंतरी मोडी लिपीचा पण अभ्यास केला, जेणेकरून काही जुनी कागदपत्रं किंवा जुने काही दस्तावेज मिळाले तर ते वाचता आले पाहिजे आपल्याला इतिहासाचा एक स्टुडंट म्हणून. पण इतिहास सोडून सुद्धा तो बरंच काही वाचत असतो आणि त्याच्याबद्दल इंस्टाग्रामवर स्टोरीज टाकत असतो. आणि त्या स्टोरीज बघून, ती पुस्तकं तो जे काही वाचत असतो ते बघून मलाही असं वाटतं की आपणही आता पुस्तकं वाचायला हवीत. सो असा हा एक खूप छान मित्र, त्याच्याशी आपण आज या अंतरीचा ज्ञानदेवा या सेगमेंटमध्ये गप्पा मारणार. तर मग सुरू करूया गप्पा कौस्तुभ बरोबरच्या. चला. कौस्तुभ, विवेकी कट्टाच्या या सेगमेंटमध्ये तुझं स्वागत आहे. तुझी ना बेसिक ओळख जी होती ती बरेच वेळा तुझ्या स्टोरीज शेअर करतोस इंस्टाग्रामवर, त्याच्यावरनं होत असते. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने बाबासाहेब पुरंदरे हे मला असं जाणवतं की त्यांच्याबद्दल तुला खूप आत्मीयता आहे. आणि नेमकं आज योगायोगाने असं होतं की तुझी मी मुलाखत घेतो आहे आणि नेमकं आज बाबासाहेबांचा जन्मदिवस आहे. सो दिस इज अ आय थिंक हा योगायोग आहे किंवा मग हे बहुतेक ते
घडून आलेलं
आहे. एक्झॅक्टली. सो मला पहिला प्रश्न हा राहील की प्रत्येकाला एखादं पुस्तक, एखादी व्यक्ती याने त्याचा प्रभाव असतो. तर पहिला प्रश्न हा आहे की तुझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती किंवा एखादं पुस्तक याच्याबद्दल सांगू शकशील?
लहानपणापासून म्हणाल तर अगदीच माझ्या घरातली व्यक्ती जिचा माझ्यावरती खूप प्रभाव होता आणि अजूनही आहे म्हणजे माझी आईच म्हणेन मी, कारण ती स्वतः एक खूपच उत्तम कलाकार आहे. आणि तिच्याकडनं मला शिस्त, कला, वेळ कशी पाळायची या बेसिक गोष्टी खूप जास्त शिकायला मिळाल्या, ज्या मी आजपर्यंत फॉलो करायला प्रयत्न करतो आहे. काही काही ठिकाणी होत आहे, मॅनेज होते त्या गोष्टी. आणि बाकी मग आपल्या आयुष्यात बऱ्याच व्यक्तींकडनं आपण शिकत असतो काही ना काहीतरी, पण त्यातली ठराविक जी महत्त्वाची व्यक्तिमत्व किंवा प्रभावी व्यक्तिमत्व जी आहेत, तसं पहिलं नाव जे आपसूक माझ्या डोळ्यासमोर होतं ते म्हणजे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. लाईफ मॅनेजमेंट लेसन असं या माणसाचं आयुष्य आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतनं, प्रत्येक गोष्टींनं, प्रत्येक किस्स्यातनं आपण शिकत असतो काही ना काहीतरी.
खरं
त्यातनं मी खूप शिकलेलो आहे. आणि यांच्याबरोबर म्हणाल तर मला स्वामी विवेकानंद, आपले पुलं तर आहेतच, आपण पुलं दैवत आहेत त्यामुळे, आणि स्टीव्ह जॉब्स पण एक माझ्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन आहे. त्यांचे पण जे लाईफ फॉलो केलेलं आहे, त्यांना क्रिएटिव्हिटी आणि एकूण गोष्टींसाठी ह्या हे चार महत्वाच्या व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर येतात सगळ्यात पहिल्यांदा.
ओके.
आणि गोष्टी तशा अनेक आहेत, पण मी इतिहास विद्यार्थी असल्यामुळे साहजिकच ऐतिहासिक घटनातून मला खूप शिकायला मिळतं. आणि वाचनाचं मला अक्षरशः व्यसन आहे, त्यामुळे पुस्तकं अशी शॉर्टलिस्ट करणं हे फार जिकिरीचं काम आहे. त्यातला मी म्हणेन की शिवरायांची पुस्तकं, इकिगाई पुस्तक तुमच्याकडनंच कळलं मला ते इकिगाईचं, आणि पुलांची अगदीच सगळीच पुस्तकं, त्यातनं खूप प्रभाव पडलेला आहे.
तुझे आता म्हटलंस ना की पुस्तकाचा प्रभाव पडला, तर मला आता असं जाणवलंय की मी पूर्वी खूप पुस्तकं वाचायचो पण ऑफलेट कमी झालं होतं, पण आता पुन्हा जे माझी पुस्तकं वाचणं सुरू झालं ना ते तू किंवा अजून दोन चार लोक आहेत इंस्टाग्रामवर, तर ते पुस्तकाबद्दल टाकताना असं मला वाटतं की आपण पण वाचायला हवं. इट्स अ लाइफ सायकल. मी खूप वाचायचो, ते बंद झालं, मधल्या काळात काही बंद झालं, आणि आता त्या तुमच्यासारख्या लोकांमुळे ते पुन्हा
बेस्ट
बेस्ट. पण तू बेसिकली डिजिटल मार्केटिंग आणि या सगळ्या गोष्टी करत असतोस. विवेकी कट्टाचा मेन उद्देश असा आहे की व्यवसायातून आपण काय व्यक्तिमत्व आपलं घडत असतं प्रत्येक व्यवसायातून, मग तो अगदी झाडूवाला असेल तिथपासून पंतप्रधान असतील.
येस.
तर या तुझ्या जर काही एक व्यक्ती म्हणून प्रगल्भ होताना तुझ्या व्यवसायातून एस्पेशली तुला काय शिकायला मिळालं?
मी आता डिझाईन आणि अॅनिमेशन या क्षेत्रात 10 वर्षांहून जास्ती काळ आहे, आणि माझा स्टुडिओ पण सुरू करून मला 6 वर्ष झाली, आणि मला चांगले अनुभव भरपूर आले, तेवढेच वाईटही आले. पण त्यातनंच मला शिकायला मी असं जे सांगेन की सगळ्यात पहिल्यांदा मी नाव घेईन डॉक्टर केतन कुर्जेकर, की ज्याच्यामुळे मला हे इन्स्पिरेशन मिळालं डिझाईन आणि या ह्याच्यामधलं की स्टुडिओ सुरू करावा असं, कारण त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला होता या गोष्टींमध्ये. तर त्याच्याबरोबर मी वैद्यकीय क्षेत्रात जेवढी कामं केली आणि आजही करतोय, त्यातनं मला अविरत कष्ट आणि सचोटी या गोष्टी शिकायला मिळाल्या बिझनेसमधनं. आणि नंतर मला त्यातनं जे वाईट अनुभव जे आले त्यातनं मी सांगेन की आय लर्न टू से नो, की जेव्हा वेन युअर प्लेट इज फुल ऑफ मेनी थिंग्स तुम्ही आणखीन काम घेत राहता मग त्यातनं पुढे डिले आणि या गोष्टी ज्या होतात तर या गोष्टी मी खूप शिकलो की जे कुठल्या गोष्टी नाही म्हणता आलं पाहिजे कुठली गोष्ट ऍक्सेप्ट करायची ह्याचा एक ताळमेळ मला आता हळूहळू जमायला लागला की ते वाईट रीतीने शिकतो आपण त्यातनं शिकलो मी आणि कामातनं शिकलेली गोष्ट म्हणजे यू शुड बी हंबल ऑलवेज आणि त्यातनं एक सगळ्यात शेवट सांगायचं म्हणजे जे आपले महान संतूरवादक आहेत पंडित शिवकुमार शर्मा त्यांची गोष्ट मी त्यांच्याकडनं ऐकली होती तर त्यातनं मी खूप शिकलो की ते म्हणलं की मी डोंगराळ भागातनं येतो शिवकुमार शर्मा तर तिकडे अशी गोष्ट बघायला मिळते की डोंगर चढणारा माणूस जो शिखरावर जात असतो तो नेहमी पुढे वाकून चढतो आणि जो वरतून खाली येत असतो तो ताठ असतो तो उतरत असतो त्यामुळे ते म्हणलं की जेव्हा तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा माणूस बघाल की जो वाकून पुढे चाललाय हंबल आहे तो प्रगती करतोय
आणि
जो ताठ होऊन चालतोय त्याचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे.
वा वा वा
ही मला खूप मोठी गोष्ट त्यांच्याकडनं शिकायला मिळाली. या अशा गोष्टी कामातनं बऱ्याच शिकला मिळतो.
थोडासा वेगळा प्रश्न, तू मगाशी म्हणलास की मी नाही म्हणायला शिकलो, तर बरेच वेळा अनेक लोकांना कारण आता पुन्हा हा विवेकी कट्टा आहे, सो अनेक लोकांना नाही म्हणताना अशी भीती असते की आपण नाही म्हणलो तर समोरचा माणूस हर्ट होईल त्याला आपण नाही म्हणतोय.
बरोबर.
तर तुझ्या मनात आता काय असतं नाही म्हणताना की जिथे इट मेक्स यू कम्फर्टेबल दो आर सेइंग नो.
त्यातच महत्वाचं की बिझनेसमध्ये भावनांना फार कमी महत्व द्यायचं हे पण शिकलो मी.
ओके.
जेवढं पॉसिबल तेवढं प्रॅक्टिकल करायचा प्रयत्न करायचा, नाही तर मग नुकसान दोघांचंही होतं इव्हेंच्युअली. कारण आपण भावनांच्या आहारी जाऊन त्याला हो म्हणलं आणि पुढे ते काम झालं नाही तर त्याची त्याचा वेळ वाया, आपला वेळ वाया, परत एकूणच रिलेशन खराब होतं.
बरोबर.
त्यापेक्षा प्रॅक्टिकल राहून तेवढ्यापुरतं वाईट वाटलं हरकत नाही, पण ते लॉंग टर्म थोडी चांगलं आहे.
मला ह्याच्यावरनं असं आठवलं की आता मी मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, तर बरेच वेळा असं होतं की एखाद्या आजारावर आपल्याला जमत नसतो एखादा आजार, असं प्रत्येक याचा होतं की सगळ्यांना सगळे आजार बरे करायला जमतात असं.
बरोबर.
किंवा बरेच वेळा असं होतं की एखाद्या पेशंटला आपण तेवढं हवं तेवढं चांगलं बरं नाही करू शकत. सुरुवातीला मला असं मी लढत राहायचो आणि जास्तीत जास्त प्रॉब्लेम येत राहायचे त्याच्यातून. मग नंतर एक दिवशी असं झालं की एखाद्या पेशंट एका पेशंटला मी सांगितलं की नाही मला हे जमत नाहीये तर तुम्ही प्लीज या लोकांना यांच्याकडे जा आता. आणि व्हॉट आय हॅव एक्सपिरियन्स इज की लोकांना ते अप्रिशिएट करतात लोक. तुम्ही वेळेत सांगितलं की मला जमत नाहीये.
एक्झॅक्टली.
आपल्याला अशी भीती असते खरं म्हणजे की हे कसं सांगायचं, म्हणजे आपलं अपयश कसं मान्य करायचं.
राईट.
पण मला तुझ्या ह्या आताच्या उत्तरावरून असं आठवलं की पेशंट्स डू अप्रिशिएट. तुम्ही जर त्याला सांगितलं की हे मला जमत नाही, हे माझं नाहीये, आणि आता माझा सगळ्यात आवडीचा प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या व्यवसायाला काही काही नियम असतात किंवा आपल्या व्यवसायामध्ये काही गोष्टी आपण पाळत असतो, एथिक्स पाळत असतो किंवा काही आपल्या काही खुबी असतात प्रत्येक व्यवसायाच्या. आणि मला असं नेहमी वाटतंय कौस्तुभ की व्यवसायातल्या खुबी किंवा आयुष्यातल्या एका प्रांतामधल्या खुबी या आयुष्याच्या दुसऱ्या प्रांतात पण तशाच्या तशा ते नियम लागू होत असतात.
बरोबर.
तर तुला असं काही जाणवलं का की तुझ्या व्यवसाय करताना ज्या तुम्ही डिझायनिंगमध्ये ज्या काही गोष्टी वापरता तर त्याच गोष्टी किंवा क्लायंट बरोबर काम करताना त्या गोष्टी आयुष्याला पण लागू होतात असं कधी वाटलं?
नक्कीच. असं बऱ्याच वेळा होतं जे मी म्हणेन की काम सुरू करायच्या आधी स्वभाव माझा जो होता आणि तो आत्ता मी आज तुमच्या समोर बसलेलो आहे हा जमीन आसमानचा फरक आहे असं म्हणू शकेन मी. कारण आता सगळ्यात महत्वाचं मी शिकलो म्हणजे अभ्यासाने प्रकटावे, जे समर्थांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये इनकेस क्लायंटनी तुम्हाला एखादी नीट सांगितली की आम्हाला या गोष्टी बनवून पाहिजे असतील तर त्या गोष्टी तुम्हाला इनकेस माहिती नसेल तर तुम्ही ओव्हर कॉन्फिडेंटली त्या गोष्टी घेऊ नका. तर ती गोष्ट तुम्ही घ्यायच्या आधी पूर्ण स्टडी करा, ते बी प्रिपेअर्ड आणि प्रिपेरेशन पूर्ण झाल्यानंतर देन यू कॅन गो फॉर इट, देन ओनली यू कॅन इम्प्लिमेंट द थिंग. तर त्याच्यामुळे त्या गोष्टीचं खूप मोठं महत्व कळलं मला. आणि सेकंड थिंग इज जसं डिझायनिंगमध्ये प्रत्येक आर्टिस्टचा एक व्ह्यू असतो, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. जी गोष्ट मला आवडेल, इनकेस मला पिवळा आवडतो तर नॉट की तुम्हाला पिवळा आवडेल, तुम्हाला लाल आवडतो निळा आवडतो, त्यामुळे असे गोष्ट गृहित धरणं चुकीचं आहे की जे मला आवडतं ते तुम्हाला आवडलंच पाहिजे किंवा क्लायंटला कोणाला.
बरोबर.
तर सेम गोष्ट लाईफमध्ये तुम्ही अप्लाय करा की इनकेस तुमचे कोणाशी वाद होत असतील, कोणाशी तुम्ही चर्चा होत असेल तर पहिल्यांदा तुमचा व्ह्यू पॉईंट जो आहे तो समजावून सांगा आणि समोरचा व्ह्यू पॉईंट तुम्ही ऐकून घ्या. डोंट एव्हर रिप्लाय टू रिॲक्ट, यू शुड रिस्पॉन्ड ऑलवेज. जो समोरचा म्हणतोय ती गोष्ट समजून घ्या आधी, तर त्यातनं सुवर्णमध्ये येऊन तुमचं सोल्युशन निघू शकतं. हे तुम्ही डिझायनिंग पण या गोष्टी खूप शिकलोय. आर्ट फॉर्म म्हणून बेसिकली कुठल्या प्रकारचं डिझायनिंग, की प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो, तर त्या दृष्टीने सेम अप्लायज टू लाईफ. प्रत्येकाचा दृष्टिकोन प्रत्येक विचारण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे कुठलीही गोष्ट तुम्ही तुमचे मत जे असतील ते समोरच्या ठासू नका, तुमच्या मतं मांडा, समोरचे मतं समजून घ्या, देन यू कॅन कम्युनिकेट वेल.
बरोबर. नाही तू हे एकदम भारी बोललास की अंटिल अनलेस यू अंडरस्टँड समोरच्याचं काय म्हणणं आहे ते जर आपल्याला पूर्णपणे कळलं
एक्झॅक्टली
तरच आपण त्याच्यावर आपलं काही मत,
दॅट इज कम्युनिकेशन.
खरं आहे, कारण बरेच असं होतं की तो आणि आपण एकच बोलत असतो, फक्त वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतो,
राईट.
आणि मग ते असं तर आपण
शेवटी करत येते, बरोबर आहे, ऐकतच नसतो तो काय बोलतोय.
आणि सध्या
इथं परत तोच पॉईंट आला की तुमचा हंबलनेस, इगो, तुम्ही तेव्हा तुम्ही दोष सोडाल तेव्हा तुम्ही ऐकाल समोरच्या तो काय बोलतोय ते.
पण सध्या तरी ऍटलीस्ट सोशल मीडियावर सगळीकडे
अगदी अगदी
कोणाचं ऐकून न घेता माझंच म्हणणं टाळ.
अगदी अगदी अगदी.
पण हा एक अजून एक जनरल प्रश्न विचारतो मग पुढे, की सोशल मीडियावर एस्पेशली तू जेव्हा व्यक्त होत असतोस तेव्हा हमखास कोण ना कोणतरी त्याच्यावर काहीतरी टीका करत असतं, काहीतरी वेगळं बोलत असतं, असं होऊ शकतं,
बरोबर
होतच असतं म्हणजे. तर मग तुझी अशी काही पद्धत आहे की ज्याला स्वतःला शांत ठेवण्याची तिथे?
हो, पद्धत म्हणाल तर मग त्याच्यामध्ये मी थोडा डीप विचार करतो की एक तर कॉमेंट कुणी केलेली आहे आणि साधारण मग त्यांनी जी कॉमेंट केलेली आहे त्याच्या मला काही त्यामध्ये बेस काय आहे का. कारण काय खूप असं होतं की आपण टाकतोय खरंच चुकलेलं असतं पण आपल्याला माहिती नसतं ते, आणि जेव्हा तो समोर चूक सांगतो एखादी आणि त्याला खरंच काहीतरी प्रूफ असेल किंवा आधार असेल तर मी ते ग्रेशियसली ऍक्सेप्ट करतो. ते सगळ्यांनीच केलं पाहिजे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की त्या गोष्टीतलं लांब लांबपर्यंत ज्ञान नसताना कोणतरी त्यावरती कॉमेंट करतं आणि मग त्याला मी रिस्पॉन्ड करणं म्हणजे माझा वेळ वाघणं समजतो. मी ते अशा गोष्टी मी इग्नोर केलेलं चांगलं असतं त्या गोष्टीमध्ये. कारण त्याशी वाद घातलं की तो आपण जे म्हणतो की एखादा माणूस झोपलेला असेल तर उठवणं सोपं आहे पण सोंग घेतलं उठवता येत नाही कधीच. तर तुम्ही कितीही तुमचे पॉईंट मांडले तरी समोर ऍक्सेप्ट करत नसेल तर इट्स बेटर टू लिव्ह. जसं एक विन्स्टन चर्चिलचं वाक्य ऐकलं होतं की इफ यू एव्हर वॉन्ट टू रीच युअर डेस्टिनेशन स्टॉप थ्रोईंग स्टोन्स ॲट एव्हरी डॉग दॅट बार्क्स. तर त्यात तुम्ही वेळ वाया घालवणं म्हणजे तुमचं तो मूर्खपणा आहे.
बारी
हा, तर यू शुड व्हॅल्यू युअर ओन टाईम. त्या ह्याच्यामध्ये जी गोष्ट जेन्युईन आहे ज्याला काहीतरी आधार आहे त्यांनी खरंच आपली चूक असेल तर ऍक्सेप्ट करा आणि मूव्ह ऑन आणि सुधारणा करा नक्कीच.
ग्रेट ग्रेट वस्तू, खूप खूप छान वाटलं.
थँक्यू.
मला माझा जो उद्देश आहे विवेकी कट्टाचा एस्पेशली या ह्याच्यामध्ये की लोकांशी बोलणं आणि लोकांकडनं त्यांचे पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे हे करणं, याच्यामध्ये चूक बरोबर काय या गोष्टी खूप गौण आहेत,
बरोबर आहे,
पण कुठल्याही गोष्टीकडे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी माणसं कशी बघतात,
राईट,
किंवा काही काही वेळा सगळेजण वेगवेगळ्या प्रकारे समानच बघतात.
एक्झॅक्टली, आता आपण बोललो ते
एक्झॅक्टली. सो या सगळ्या गोष्टी बघण्याचा हा या सेगमेंटचा हा बेसिकली हेतू आहे, तो आज एकदम खूप छान सफल झाला.
मला फार मजा आली, मस्त वाटलं.
आणि विवेकी कट्टाला आलास आणि अगदी मनमोकळेपणाने उत्तर दिले त्याच्यासाठी थँक्यू.
थँक्यू सो मच.
अंतरीचा ज्ञानदिवा हा सेगमेंट सुरू करण्यामागे उद्देशच हा होता की आपल्या आजूबाजूला आपल्या ओळखीची लोक जी असतात त्या प्रत्येकाकडे असं काहीतरी असतं की जे खरं म्हणजे आपण ऐकलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यातून शिकलं पाहिजे. कौस्तुभ जोशी या माझ्या इंस्टाग्रामवरनं खरं म्हणजे ओळख झालेल्या या मित्राकडनं आज खरंच खूप छान विचार आपल्याला ऐकता आले. वाचनाची आवड आणि त्यातून शिकण्याची आवड ही माणसाला किती छान विचार देऊन जाते त्याचं कौस्तुभ हे खूप छान उदाहरण आहे. आय वुड सजेस्ट तुम्ही जर इंस्टाग्रामवर असाल तर कौस्तुभला फॉलो करा, कारण वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या जयंत्यांना तो खूप छान पोस्ट टाकत असतो. पण त्या त्या महापुरुषाच्या आयुष्यातलं त्याच्या कदाचित साहित्यामधलं किंवा त्यांच्या भाषणामधलं अत्यंत निवडक स्टेटमेंट एखादं निवडक वाक्य घेऊन कौस्तुभने ती पोस्ट बनवलेली असते. म्हणजे बरेच वेळा त्या व्यक्तीची एक वेगळी ओळख आपल्याला कौस्तुभच्या त्या पोस्टमुळे होते. सो तुम्ही जर इंस्टाग्रामवर असाल तर अगदी नक्की कौस्तुभला फॉलो करा आणि आपला हा विवेकी कट्ट्यालाही फॉलो करत राहा, तो सगळ्यांबरोबर शेअर करत राहा, कारण जितकी लोक या कट्ट्यावर जमतील तितका या कट्ट्याचा उद्देश हा पूर्णपणे सफल होईल. पुढच्या आठवड्यात भेटू अंतरीचा ज्ञानदेवामध्ये अशाच एका छान व्यक्तीला घेऊन. तोपर्यंत गुड बाय. Thank you.